आत्म्याला व्यापक असं म्हटलेलं आहे, जसं गुरुंना व्यापक म्हटलेलं आहे तसं आत्म्याला देखील व्यापक म्हटलेलं आहे. आणि आपल्या स्वतःला म्हणजे विकारवान असलेल्या स्वतःला नेहमीच लघु म्हणून संबोधलेलं आहे. आपण लहान अशा करता असतो कारण आपण विकारी असतो, विकारामध्ये सापडलेले असतो. विकार हे काही विकार स्वरसवाही आहे, म्हणजे ते रक्तामध्येच आहे. जसे काम क्रोध लोभ हे स्वरसवाही विकार आहे, ते दूर करणं फार मुश्किल कारण ते जन्मतः आपल्याला मिळालेले आहे. स्वामीजी म्हणायचे की दोन मुलं जशी आता ही मुलं आहेत तशी आईने एक केळं दोघांना तुकडा केला आणि दोघांना दोन मुले दिले, तर प्रथम कोणीही एक मुलगा आपल्या हातातलं केळं पाहतो केवढा तुकडा आलेला आहे आणि मग आपल्या भावाच्या हातात केवढा तुकडा आलेला आहे ते पाहतो. आणि जर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या हातात लहान तुकडा आलेला आहे तर तो आपल्या हातातला तुकडा फेकून देतो आणि भोकाडचा सांगतो. याच्यामध्ये काम क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी आहेत, त्या लहानपणापासून मिळालेल्या आहेत. मत्सर दंभ आणि अहंकार या गोष्टी अहंकाराशी संबंधित आहेत. अहंकार याचा अर्थ आपण देहापुरते आहोत, देह आहोत आणि देहापुरते सीमित आहोत, याला अहंकार असं म्हणतात. आणि गुरु हा आपण व्यापक आहोत असं सांगतो अशी प्रचिती घेतो आणि व्यापकाशी एकरूप होतो तो गुरु. सर्वकालिकांना सर्वकालिकांनी सुखम असती मुंबईव सुखम असं जे सांगितलं, अल्प होऊन राहण्यात सुख नाही, व्यापकामध्ये सुख आहे. आणि जो व्यापक आहे तर त्याचं निधिध्यासन करावं. आपल्या ठिकाणी व्यापक अशी गोष्ट आत्मा या अंगाने आपण व्यापकच आहोत. तर अमर अव्यय म्हणजे जन्म मरण रहित असं तत्व देहाच्या अंगाने जेव्हा येत तेव्हा देह आणि मन आणि बुद्धी याच्या विविध विकारांमुळे ते झाकळलं गेल्यासारखं वाटतं. जसा एक स्फटिक वेल्वेटचा लाल तांबड्या वेल्वेटला तर तो तांबडा झाल्यासारखा जसा भासतो, अथवा निळ्या शार अशा वेल्वेटवर ठेवला तो निळ्या शारने युक्त वाटतो, तसा आत्मा म्हणजे मुळात आत्मा पण जीवदशेला आलेला आपण स्वतः बद्ध आहोत असं देह मन बुद्धीमुळे समजून घेत असतो. तो आपल्यावर अभ्यासित करत असतो, आरोपित करत असतो. सद्गुरु जर काही करत असतील तर ते ऐक शिष्या येथीलचे वर्म स्वये तुची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह ब्रह्म धरूची नको अशा प्रकारे उपदेश करतात. तू स्वतः ब्रह्म याचा अर्थ अविनाश स्वरूप आहेस, चैतन्य स्वरूप आहेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, काय तुझं झाले नाथीला संसार कास यासी भार वाहतस. तू मृत्तिकेची खंती करून राहिलेला आहेस, म्हणजे देहाची खंती करून राहिलेला आहेस आणि त्यामुळं कोण मी नेणसी काय आहे, आपण मुळात कोण आहोत आणि काय आहोत हेच विसरून गेलेला आहेस. म्हणून गुरुच्या स्मरणाने खरं म्हणजे आपल्या आत असणाऱ्या व्यापक खरं म्हणजे गुरु असणाऱ्या अशा स्वरूपाचं स्मरण अपेक्षित आहे. गुरु तर आपली जी आपलं जे ध्येय आहे ते ध्येय साधण्याचं बाह्य साधन आहे एक प्रकार, पण आपल्याला खरं व्हायचं आहे ते आपल्या अंतर्यामी व्यापक व्हायचं आहे, त्याकरता गुरु हे मदतगार असू शकतील. गुरुची महती अशी आपल्याला नेहमी आत्मानात्मविवेक सांगतात. गुरु आपल्याला नेहमी संसाराचं वैयक्तिक सांगतात. गुरु आपल्याला नेहमी देहबुद्धीपासून बाजूला व्हायला सांगतात. आत्मबुद्धी निश्चयाची तेच दशा मोक्षश्रुतीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये हे फक्त गुरुच सांगतात. तुम्ही दुकानात गेलात एखादी वस्तू खरेदी करायला तर दुकानदार तुम्हाला आठवण करून देत नाही की अहम आत्मा हे तुझ्या लक्षात आहे ना, असं दुकानदार विचारत नाही. आणि कोणीही तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाबद्दल कधीच जाणीव देत नाही. असं असल्यामुळे गुरूंची माहिती राहते. गुरु हे जरी बाहेर असले तरी आपल्या आत असणारं गुरुत्व म्हणजे व्यापकत्व ज्याचं त्यांनी ओळखावं अशी गुरुंची इच्छा असते. गुरूंना आपण कायम गुरु आणि समोरचा लघु राहावा असं वाटत नाही म्हणून ते गुरु असतात. गुरु आणि म्हणजे व्यावहारिक भाषेतला गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असं म्हणतात की गुरु आपलं सगळं ज्ञान शिष्याला देत नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही तो फरक राहतो. मी अशी गोष्ट वाचली होती की एक विद्यार्थी एका धनुर्धराकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून आला आणि ते जे गुरु होते ते खूप वृद्ध वयस्कर झालेले होते. त्यांची नजर फार तेज होती. त्यांचा हात शिरसंधान करताना अजिबात कापत नसे. ते ध्वनीच्या अनुरोधाने देखील लक्ष वेध करू शकत असत आणि शिष्य त्यांच्या जवळ अतिशय प्रामाणिकपणे राहिला. त्या शिष्याचा हेतू सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनण्याचाच होता आणि गुरूंकडे असणारी सगळी विद्या गुरुंनी आपल्याला समजावून सांगितली. अशा प्रकारच्या भावाने एके दिवशी त्यांनी गुरु अगदी कड्याच्या बाजूला कोणत्या तरी कामात निमग्न असताना गुरु एक बाण गुरूंवर सोडला. शिष्य हा लघु कशा करता असतो आणि त्याने गुरूंवर अशा करता सोडला की त्याला त्या परिसरातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आणि त्याला माहित होत की जोपर्यंत आपले गुरु आहेत तोपर्यंत आपल्याला कोणी सर्वश्रेष्ठ. गुरु लाकडं गोळा करत होते. त्यांनी एक बाण अशा त्यांनी एक लाकूड अशा रीतीने टाकलं की तो आलेला बाण उलटा फिरला आणि ज्यांनी त्यांना तो बाण मारलेला होता त्याच्या खांद्यात तो जाऊन उठला. तर शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला की ही विद्या तुम्ही मला कधी शिकवली नव्हती. माझी अशी कल्पना की तुम्ही मला सगळं शिकवलेलं आहे असं तो अनाहूतपणाने बोलून गेला. तेव्हा ते असं म्हणाले की एक अध्यात्म विद्या सोडली तर बाकीच्या विद्येमध्ये शिक्षक हा नंतर विद्यार्थ्याकडून विद्यार्थी त्याला हरवू इच्छितो अशी शिक्षकाची गत होती. म्हणून ही एवढी एक गोष्टच मी तुझ्यापासून लपवून ठेवली ती तर ती मला कामाला आली. नकळत ते असं म्हणाले पण परमार्थ मार्गामध्ये अगदी पहिल्यापासून श्वेतकेतूला जेव्हा उपदेश केला तेव्हा तत्वमसी श्वेतकेतो इति असं वदालच महामुनींनी सांगितलं. यदा सौम्य एकेन मृत पिंडेन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात. जसं एक माती जाणली की मग मातीपासून बनवलेली सगळी भांडी मातीचीच आहेत असं जसं जाणलं जातं, वाचारंभणम विकार व नामधेयम त्याची जी नावं आहेत गाडगं मडकं माठ इत्यादी, तर ते वाचारंभण विकार वेगवेगळं समजण्यासाठी असं आहे. पण मृत्तिका इत्येव सत्यम, पण आत मृत्तिका आहे हे जसं सत्य असलं तसं सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीय असं सत्यच या विश्वात सर्वत्र भरून राहिलेलं आहे. आणि तत् त्वम असी श्वेत घेतो इती आणि ते तत्व तू आहेस असं उद्दालक महामुनी श्वेतकेतूला उद्देशून म्हणाले. गुरुंनी कधीही शिष्याला आपल्यासारखंच व्हावं अशी अपेक्षा धरली, त्यामुळे नेहमी गुरु परमार्थिक गुरु हे अंतिम ज्ञान देतात आणि इतर क्षेत्रातले गुरु पेनल्टीमेट अल्टिमेट नव्हे थोडं अलीकडचं ज्ञान देऊन तिथं थांबतात. मग त्याचं काम आहे की त्यांनी आपली पारंगतता वाढवावी आणि जमलं तर गुरूंना गाठावं. पण मी असं ऐकलंय की हल्ली कंपन्यांमध्ये देखील नवीन लागलेल्या मंडळींना सगळंच्या सगळं शिकवत नाही शेजारचा, तो विचारही एवढंच सांगतो आणि आढळ तर परत परत सांगेल आणि मग नंतर सांगण्याचा देखील कंटाळा करेल. पण हे एवढं सगळं मी करतो म्हणून तो अशा करता सांगत नाही की जर मी याला सगळं सांगितलं तर मग माझं महत्व ते काय. म्हणून तो लघु विद्या आणि गुरु विद्या असं म्हटलं जातं. दत्तात्रयांना जे गुरु म्हटलं जातं, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु चारी मुक्ती दायक दाता उदार कल्पतरु, नाहीतर कोण कोणाला मुक्ती द्यायला बसलेला आहे. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन, आणि त्यामध्ये त्यांचा कोणताच स्वार्थिक हेतू नसतो असं असल्यामुळं गुरु ही एक आपण कल्पनाही करू शकत नाही अशी कैसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती असं तुकाराम महाराज म्हणतात, तशी संस्था होऊन राहिलेली आहे. मी नागपूरमध्येच काय मी सगळीकडे जातो तेव्हा स्वामीजींना आत ठेवून जातो आणि माझी जेव्हा पूजा करतो तेव्हा ती स्वामीजींची पूजा चाललेली आहे हे मला माहीत असत. आणि आपल्या व्यापकाच्या व्यापक होण्याच्या साधने करता आपल्यापेक्षाही व्यापक झालेले आपले स्वामीजी आपल्याला सहाय्यभूत होतील सहाय्यभूत होणार याच्याविषयी कोणतीही शंका किंवा संदेह न राखता तुमच्यापासून सर्व उपचार जरी स्वीकारत असलो तरी गुरुभक्त राहून माझे हे सगळं करतो तसाच भाव मनामध्ये ठेवत मी हे सगळे उपचार स्वीकारतो. प्रत्यक्षत माझ्या आतून स्वामीजीच तुम्हाला आशीर्वाद देतात असाच भाव ठेवून राहतो आणि या भावामध्ये गुरुत्व आहे. आणि हे सगळं कुटुंब हे मला खूप जवळचे आहे. अतिशय घाबरून कष्टाने पण आता मात्र हे खूप चांगले दिवस त्यांना उभयतांना आणि सगळ्या कुटुंबियांना खरंच खूप चांगले दिवस पाहायला मिळालेले आहेत. असंच सगळे सज्जन आहेत त्यांचं सगळं खूप चांगलं होवं असं मानधी मी म्हटलं. अतिशय सुसंस्कारी अतिशय उत्तम विचार नेहमी मनामध्ये बाळगणारे एक ध्येय आपल्या समोर ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न अभ्यास करणारे ते मला फार आवडतं. अशा घडी आपण आलेलो. तुमच्या सकट तुमचा मुलगा मुलगी सून जावई नातवंड सगळ्यांवर ईश्वर अशीच कृपा करो अशी मी प्रार्थना करतो.